भाषा आपली सर्वांचीच. लेख 40. भाषेची ओढ. लहान गावातून असतं त्याप्रमाणे आमच्या घराचं दार सताहाड उघडं होतं, तरी पण बेल वाजली म्हणून मी कोण आलंय हे बघण्यासाठी बाहेर आलो. मे आय खमीन स? दारात अत्यंत अदबीनं जेनेट उभी होती. मला पाहताच तिनं कमरेत किंचित वाकून अत्यंत विनम्रतेनं विचारलं होतं. अगं ये ना बेल वाजवायला, नी येऊ का म्हणून विचारायला, तू कोणी नवखी का आहेस? मी अघळपघळपणानं तिला आत येऊन बसायला सांगितलं. आय होप आय हॅव्हंट डिस्टर्ब यू स, अत्यंत दिलगिरी दाखवत जेनेट हळुवारपणे बोलत होती. त्रास कसला आलाय, बोल. रॉबी कधी येणार आहे? नेक्स्ट मंथ स. जर्मन भाषेतल्या अडचणी विचारण्यासाठी जेनेट अलीकडे खूपदा आमच्याकडे यायची, आणि ती आली की सुरुवातीला आमचा असा हा द्वैभाषिक संवाद चालत असे. जन्मापासून कोल्हापुरातल्या खास देशी वातावरणात राहूनही ती ब्रिटिश इंग्लिश आणि ब्रिटिश मॅनर्स कटाक्षानं पाळत असे. जेनेट आमच्या कोपऱ्यावर राहणारी हुशार चुणचुणीत मुलगी. आम्ही एकमेकांना चेहऱ्यानं ओळखत होतो पण परिचय असा नव्हता. जेनेट विलक्षण जिज्ञासू नि खूप धडपडी. ह्या जिज्ञासेतूनच तिची आणि रॉबीची, म्हणजे रॉबर्ट फ्लाईस गार्टन ह्या जर्मन तरुणाची ओळख झाली. पुढे त्यांची मैत्री जुळली आणि 2 वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी आता विवाहबद्ध व्हायचं ठरवलं होतं. रॉबी वर्षातून 2 तरी भारतात येत होता. रॉबीची आई म्हणजे उर्सुलाबाई मला एकदा जर्मनीत असताना सांगत होत्या की रॉबीला अगदी लहानपणापासूनच भारताचं वेड होतं. भारतातल्या माणसांची ओळख करून घेऊन त्यांच्याशी गप्पा मारायला त्याला आवडायचं. आमच्याकडे आल्यावर पाटावर मांडी घालून बसण्याची आणि पदार्थांचा आस्वाद घ्यायची रॉबीला चांगलीच सवय झाली होती. लवकरच लग्न होऊन जेनेट रॉबीबरोबर जर्मनीला गेली. अनेक वर्ष उराशी बाळगलेलं युरोपात राहायला जायचं जेनेटचं स्वप्न प्रत्यक्षात आलं होतं. आम्ही सर्वांनी तिला प्रेमानं निरोप दिला. जेनेटच्या लग्नानंतर तब्बल 4 वर्षांनी मला पुन्हा एकदा जर्मनीला जायचा योग आला. मी जर्मनीत पोहोचल्याच्या 2 भल्या सकाळी जेनेटचा फोन आला आणि तिनं पुन्हा पुन्हा मला घरी यायला सांगितलं. मी अर्थात जाणार होतोच, तिचा संसार बघण्याचं विलक्षण औत्सुक्य होतं. पहिला शनिवार आला त्या दिवशी मी रॉबीला फोन करून कळवलं. आम्ही क्रेफिल्डच्या स्टेशनावर ठीक 5 भेटायचं ठरवलं. उगाच चुकामुक व्हायला नको अशा हिशेबानं 200 प्रवास करून मी 4:30 क्रेफिल्डला पोहोचलो. ठरलेल्या वेळी रॉबीला पाहून मला अतिशय आनंद झाला. जेनेटचं घर फेनेकोटन नावाच्या छोट्याशा गावात होतं. फेनेकोटन हे ठिकाण वायव्य जर्मनीत जर्मनी नेदरलँडच्या अक्षरशः सीमेवर आहे. आउटोबानवरून तुफान वेगानं रॉबी चालला होता. 120-130 ताशी गतीमुळे आसपासची झाडंझुडपं फरफटत होती बिचारी. सुमारे 1/2 तासातच आम्ही जेनेटच्या फेनेकोटन गावातल्या घरी पोहोचलो. सर, तुम्हाला पाहून इतका आनंद झालाय मला. दार उघडताच जेनेटनं अक्षरशः मिठी मारून माझं स्वागत करत म्हटलं. माहेरचा होतो ना मी. जेनेटचे 2 मुलगे जरासे दूर राहूनच मला न्याहाळत होते. आमच्या गप्पा स्वाभाविकपणे जर्मनमध्येच चालू होत्या. तेवढ्यात जेनेट चहा घेऊन आली नी, सर आता तुम्ही दर शनिवारी इथे यायचं नी, आलात ना की फक्त मराठीत बोलायचं, हं, म्हणजे माझ्या मुलांच्या कानावर मराठी पडेल. जेनेटच्या ह्या बोलण्याचं मला आश्चर्य वाटलं नी. माझ्या लक्षात आलं की आज आल्या आल्या तिनं माझं स्वागत चक्क मराठीत केलं होतं. त्या दिवशी रात्री तर जेनेटचं वागणं पाहून मी चक्रावूनच गेलो. जेवणानंतर मी आणि रॉबी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा जेनेटनं एका कुठल्याशा जुन्या हिंदी चित्रपटाची कॅसेट लावली आणि मग ती आमच्या गप्पात सामील झाली. तेव्हा रॉबी म्हणाला की गेल्या 1.5-2 वर्षांपासून ती रोज रात्री निदान काही वेळ तरी हिंदी चित्रपट बघतेच आणि झोपतानाही तिला हिंदी गाणी ऐकायची असतात. कुठे कोणी मराठी बोलणारी व्यक्ती आली आहे असं कळलं की जेनेट तिला आवर्जून फोन करते. भारत सोडल्यापासून तिचं भारत प्रेम भलतंच वाढलं आहे. रॉबीचा अर्थात यातल्या कशालाच विरोध नव्हता. त्यालाही या सर्व भारतीय गोष्टींबद्दल विलक्षण प्रेम होतं. माझ्या पुढच्या वास्तव्याच्या काळातही दर शनिवारी मी नित्य नेमानं क्रेफिल्टला जात असे. ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी रॉबी मला न्यायला येत असे आणि मग आम्ही घरी जायचो. सोमवारच्या पहाटेपर्यंत आमच्या गप्पा संपत नसत. सगळं कळत नसलं तरी रॉबी आमच्या मराठी गप्पांचा सहृदयी श्रोता असायचा आणि साथीला लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार वगैरे थोर कलावंतही जातीनं उपस्थित असायचे. भारतात असताना जेनेटला युरोपचा जर्मनीचा ध्यास लागला होता. कोल्हापुरात राहत असताना आपल्याला केव्हा एकदा जर्मन बोलता येईल असं तिला झालं होतं. जर्मन बोलता यायला लागल्यावर आपण केव्हा एकदा जर्मनीला जातो असं तिला झालं होतं. पण प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यावर दिवसभर फक्त जर्मन भाषेतच बोलायला लागल्यावर तिच्या लक्षात आलं होतं की जर्मनीत असलो, जर्मन बोलतो, आपल्याला चांगलं जर्मन येत असलं तरी आपण जर्मन नाही तर भारतीयच आहोत. आपल्या रोमारोमात भिनलेल्या भाषेपासून, आपल्या संगीतापासून, आपल्या कलांपासून आपण वेगळे होऊ शकत नाही. भाषेची, संगीताची, संस्कृतीची खरी ओढ तिला जर्मनीत आल्यावरच कळायला लागली होती.